आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आसाम केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी मध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान। वर्तमान आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.6% राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज। रेपो दरात बदल नाही। देशांतर्गत विमान कंपन्या आणि विमान प्रवाशांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे उपाययोजना जाहीर। आणि सांगलीत झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धेत 19 पदकांसह अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठाला विजेतेपद। आसाम केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे। आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल। आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागांसाठी, केरळमध्ये 140 जागांसाठी तर पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी आज एकाच टप्प्यामध्ये मतदान होत आहे। शांततेत आणि निष्पक्ष वातावरणात मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोगानं व्यापक सुरक्षा व्यवस्था आणि मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। दरम्यान तामिळनाडू विधानसभेच्या एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। तसंच पश्चिम बंगालमध्येही पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आसाम केरळम तामिळनाडू पश्चिम बंगाल तसंच केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी या सर्व ठिकाणी येत्या 4 मेला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहेत। दरम्यान केरळमध्ये होणाऱ्या आजच्या निवडणुकीत लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं, विशेषतः महिला आणि युवकांनी मतदानात जास्त भाग घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात केलं आहे। गोव्यातील पोंडा विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं काढलेली अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहे, त्यामुळे तिथं होणारं आजचं मतदान रद्द झालं आहे। गोवा विधानसभेच्या सध्याच्या 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास फक्त 1 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्यानं पोंडा पोटनिवडणूक घेणं आवश्यक नाही असं न्यायालयानं निर्णयात म्हटलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 2026 खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मंजुरी दिली। त्यासाठी 41,533 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। जागतिक बाजारपेठेतल्या किमतीच्या चढ उताराचा फटका शेतकऱ्यांना बसू नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत। पहिल्या टप्प्यात मॉरिशसमध्ये 9व्या भारतीय सागर परिषदेत ते सहभागी होणार असून तिथं बीज भाषण करणार आहेत। तसंच ते मॉरिशसच्या नेत्यांशी संवाद साधून द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील। दुसऱ्या टप्प्यात एस जयशंकर संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीवर जाणार असून तिथं ते व्यापक द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील। तामिळनाडूमधील कलपक्कम इथल्या अणुऊर्जा प्रकल्पात प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिएक्टरमधील जटिलता यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सीचे महानिर्देशक राफेल मारियानो ग्रॉसी यांनी भारताचं कौतुक केलं आहे। भारताच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमातील ही ऐतिहासिक घटना असून इंधन स्थिरता आणि भविष्यातील भारताच्या अणुऊर्जा प्रगतीच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे असं ग्रॉसी यांनी आपल्या समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे। तसंच या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या 2026-27 या आर्थिक वर्षातील पहिल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल घोषणा केली। रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून तो पूर्वी इतकाच म्हणजे 5.25% राहणार आहे। 2026 या आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दर 7.6% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून 2027 या वर्षात तो 6.8% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर 4.6% असेल असाही रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. देशांतर्गत विमान कंपन्यांवरील कार्यचालन खर्चाचा भार कमी व्हावा आणि प्रवाशांना परवडणारा विमान प्रवास करता यावा या उद्देशानं देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी दिलासा देणाऱ्या काही उपाययोजना काल केंद्र सरकारनं जाहीर केल्या. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये विमान लँडिंग आणि पार्किंग शुल्कामध्ये 25% कपात करण्यात आली आहे. ही कपात तत्काळ प्रभावानं लागू करण्यात आली आहे. विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाला याविषयीचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. देशभरातील लहान विमानतळांनाही हा निर्णय लागू होणार आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या अस्थिर परिस्थितीमुळे हवाई इंधनाच्या दरात झालेल्या दरवाढीचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला होता. या निर्णयामुळे 3 महिन्यांच्या कालावधीत अंदाजे 400 कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे. प्रवाशांना परवडणारी सेवा आणि सोय सुनिश्चित करतानाच विमान वाहतूक क्षेत्रात स्थिरता राखण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं नायडू म्हणाले. जागतिक हवामान बदलाविषयी कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा करारातील सदस्य देशांच्या 33व्या परिषदेचं म्हणजेच COP33 यजमानपद भूषवण्याचा प्रस्ताव भारतानं मागे घेतला आहे. आशिया पॅसिफिक गटाला हा निर्णय कळवण्यात आला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये 2023 झालेल्या 28व्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा प्रस्ताव मांडला होता. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सीमावर्ती भागातील सरदार पोस्ट इथं आज शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सीमा सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकारी आणि जवान गार्ड ऑफ ऑनर देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. 1965 झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय साहस आणि शौर्याबद्दल दरवर्षी 9 एप्रिल या दिवशी शौर्य दिवस साजरा करण्यात येतो. अमेरिका इराण युद्धविराम लागू झाल्यानंतर इस्रायलनं कालपासून लेबनॉनमध्ये जोरदार हल्ले सुरू केले. या हल्ल्यात कालच्या एकाच दिवसात 182 लोकांचा मृत्यू झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. इस्रायल हिजबुल्ला युद्धात एकाच दिवसात झालेली ही सर्वाधिक जीवितहानी आहे. संघर्षविराम करारात लेबनॉनचा समावेश असणं अपेक्षित असल्याचा दावा इराणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र तसा समावेश नसल्याचा अमेरिका आणि इस्रायलनं ठाम पुनरुच्चार केला आहे. शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ महासंघ यांच्याद्वारे महाराष्ट्रात सांगली इथं कृष्णा नदीत पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धेत 19 पदकांसह अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठानं विजेतेपद मिळवलं. स्पर्धेत चुरशीची लढत देणाऱ्या मोहालीच्या चंदीगड विद्यापीठानं उपविजेतेपद मिळवलं तर चंदीगडच्याच पंजाब विद्यापीठाला तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. त्यांना अनुक्रमे 18 आणि 15 पदकं मिळाली. सांगलीच्या रॉयल कृष्णा बोट क्लबवर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आसाम केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान. वर्तमान आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.6% राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज. रेपो दरात बदल नाही. देशांतर्गत विमान कंपन्या आणि विमान प्रवाशांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे उपाययोजना जाहीर. आणि सांगलीत झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धेत 19 पदकांसह अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठाला विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.